कापड व्यावसायिक मित्राला जरूर सांगा. सातारच्या एक्मे इन्फ्युजन सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एक्मे इनसाइट हे कापड दुकानाचे व्यावसायिक व्यवस्थापन करणारे सक्षम सॉफ्टवेअर आहे. एक्मे इनसाइट सॉफ्टवेअर हे वापरायला अगदी सोपे तर आहेच, शिवाय त्यात हवे असलेले बदल जसे रिपोर्ट्सचे वेगवेगळे फॉर्मॅट्स, सेटिंग्ज, नवे रिपोर्ट्स इत्यादी अगदी सहज करता येतात. नेमके परचेसिंग, तंतोतंत स्टॉक सांभाळणे, उत्तम सेल्स हाताळणे, जलद बिलिंग, हातोहात अकाउंटिंग, ई इनवॉइस सारखी वक्तशीर सरकारी पूर्तता, ग्राहक हितसंबंध जपण्यासाठी कस्टमर डेटा ही एक्मे इनसाइट सॉफ्टवेअरची ठळक वैशिष्ट्ये आहेत. व्यवस्थापन सोपे व्हावे यासाठी कोणत्याही कापडाच्या शोरूममध्ये एकाहून अधिक फर्म्स कार्यरत असतात. अशा मल्टिपल फर्म्स एक्मे इनसाइटमध्ये काटेकोर मॅनेज होतात. त्यासाठी त्यामध्ये एकाहून अधिक उपयोगकर्ते तयार करण्याची सोय दिली आहे. उदाहरणार्थ मोठ्या शोरूममध्ये पेमेंट देण्याघेण्याचे काम जलद व्हावे म्हणून एकाहून अधिक कॅशियर्सची व्यवस्था एक्मे इनसाइटमधून करता येते. कापड दुकानात मीटर, नंबर, साईज अशी वेगवेगळी युनिट्स नेहमीच वापरावी लागतात. शिवाय यामध्ये कधी कधी इंटरचेंजही करावा लागतो. एकाच आयटमला देखील वेगवेगळी युनिट्स वापरावी लागतात. त्यासाठी एकाहून अधिक युनिट्स, पॅकिंग डिटेल्स अर्थात मल्टिपल युनिट्स आणि साईजनुसार दर सेट करण्याची सोय एक्मे इनसाइटमध्ये दिली आहे. मालकाने एखाद्या आयटमचा विक्री दर निश्चित केला असेल तर विक्री करताना तो संबंधित वस्तू पुढे दिसत राहतो आणि असा मालकाने निश्चित केलेला दर बदलण्याची परवानगी कोणालाही नसते. एक्मे इनसाइट मालाची द्यायची ऑर्डर देखील ऑटोमॅटिक तयार करते. विक्री झालेला माल, शोकेशमध्ये असलेला माल, गोडाऊनमध्ये असलेला स्टॉक, ऑर्डर केल्यानंतर माल यायला लागणारा वेळ, संबंधित मालाचा ॲव्हरेज डेली सेल, सीझन, ग्राहकांची मागणी या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा संदर्भ घेऊन एक्मे इनसाइट मालाची हवी तेवढीच ऑर्डर तयार करते, जेणेकरून हव्या त्या मालाचीच ऑर्डर दिली जाते. नको असलेल्या मालाची ऑर्डर निघत नाही. शिवाय परचेस झाल्यावर आलेला माल विनाकारण जास्त काळ तसाच पडून राहत नाही. यामुळे आलेल्या मालाच्या चोख व्यवस्थापनासाठी कॅश काउंटरवर बिलिंग फास्ट होण्यासाठी तसेच प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या आयटमला दुकानांमध्ये त्याची स्वतंत्र ओळख मिळावी म्हणून बारकोडिंग करण्याची सोय एक्मे इनसाइटमध्ये आहे. गरजेच्या वेळी माल त्वरित सापडावा किंवा माल ठरलेल्या ठिकाणीच साठवला जावा यासाठी पर्टिक्युलर मालाच्या प्रकारचे स्पेसिफिक स्टोरेजचे ठिकाणी देखील यामध्ये सेट करता येते. अचूक आणि जलद सेल्स बिलिंग हे कोणत्याही कापड व्यावसायिकाचे स्वप्न एक्मे इनसाइट सॉफ्टवेअरमध्ये सहज साध्य होते. सेल बिल करताना गिफ्ट व्हाउचर, लॉयल्टी स्कीमचे पॉइंट्स, आयटमनुसार किंवा आयटम प्रकारानुसार सवलत किंवा ग्राहकाला दिली गेलेली अतिरिक्त सूट हे सर्व एका बिलामधूनच करता येतात. बिलावरचे अचूक GST कॅल्क्युलेशन, चालू सेल्स बिलामध्येच सेल्स रिटर्नची सोय, बिलावरील एकूण सूट, पेमेंटसाठी कॅश, कार्ड्स, चेक, ई पेमेंट्स असे वेगवेगळे मोड्स ही एक्मे इनसाइटच्या सेल्स बिलिंगची इतर मुख्य वैशिष्ट्ये ठरतात. सीझन पिरियडमध्ये गर्दीच्या वेळी गर्दीचे व्यवस्थापन प्रॉपर होण्यासाठी एकाच वेळी 10 सेल्स बिले करण्याची सोय देखील यामध्ये उपलब्ध आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे एकाच सेल बिलामधून मल्टिपल फर्मची संबंधित बिले ऑटोमॅटिक तयार होतात. म्हणजेच एकाच सेल्स बिलामधून एकाहून अधिक फर्मची बिले एक्मे इनसाइट सॉफ्टवेअर सहज शक्य करते. बिलाची छपाई मराठीमध्ये देखील करता येते. ज्या सेल्समनने जो आयटम सेल्स केला आहे त्या वस्तूसमोर संबंधित सेल्समनचे नाव किंवा कोड सेल्स बिलावर प्रिंट करता येतो, जेणेकरून सेल्समनचा परफॉर्मन्स ऑटो इव्हॅल्युएट होतो आणि संबंधिताला प्रोत्साहनपर ठरलेले इन्सेंटिव्ह बिनचूक देता येतात. ग्राहक हितसंबंध म्हणजेच कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ही आजच्या काळातील महत्त्वाची गरज आहे. त्यासाठी ग्राहकांची इत्यंभूत माहिती जसे की नाव, गाव, पत्ता, कॉन्टॅक्ट डिटेल्स, मोबाईल, ईमेल, प्रोफेशन इत्यादी माहिती घेण्याची सोय एक्मे इनसाइट सॉफ्टवेअरच्या सेल्स बिलमध्ये उपलब्ध आहे. या आधारे ग्राहकांना SMS किंवा व्हॉट्सअपवरून शुभेच्छा, अभिनंदन, ग्राहक योजना असे मेसेजेस सहज पाठवता येतात. व्हॉट्सअप इंटिग्रेशन हे एक्मे इनसाइटचे आणखी एक युजफुल फीचर आहे. अकाउंटिंगच्या बाबतीत तर एक्मे इनसाइट सॉफ्टवेअर अग्रेसर आहेच. सेल्स बिल झाल्या झाल्या ज्या त्या विभागाचे अकाउंटिंग इफेक्ट्स अगदी प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बॅलन्स शीट पर्यंत ऍटो पडतात. त्यामुळे कोणत्याही वेळेला कपड्याच्या शोरूमचे पूर्ण अकाउंटिंग रेडीच असते. इयर एंडिंग सुद्धा ऍटोमॅटिक होते. त्यासाठी विनाकारण वेगळा वेळ द्यावा लागत नाही किंवा अतिरिक्त मेहनतही देखील घ्यावी लागत नाही. ई चलन, GST माहिती आणि सर्व रिपोर्टिंग, TDS माहिती, अहवाल रिपोर्टिंग अशी सर्व सरकारी पूर्तता विनासायास होते. तसे पाहायला गेले तर ॲक्मे इन्साइट सॉफ्टवेअर वापरत असेल तर अकाउंटिंगसाठी स्वतंत्र वेगळे सॉफ्टवेअर वापरण्याची गरजच नसते. तरी देखील अगदीच गरज भासल्यास अकाउंटिंग संदर्भातील सर्व माहिती टॅली सॉफ्टवेअरमध्ये पाठवण्याची सोय देखील ॲक्मे इन्साइटमध्ये आहे. अकाउंटिंगच्या कामासाठी एका कंपनीमधून दुसऱ्या कंपनीमध्ये जाणे किंवा एका आर्थिक वर्षातून दुसऱ्या आर्थिक वर्षात जाणे देखील सहज शक्य होते. रोख भरणा, चेकचा भरणा, RTGS, NFT, बँक रिकन्सिलेशन असे बँकेसोबतचे सर्व व्यवहारसुद्धा ॲक्मे इन्साइट अगदी अचूक सांभाळते. यासोबत डेटामध्ये फेरफार होऊ नये म्हणून युजर डिफायनेबल सिक्युरिटी अर्थात उपयोग करता ठरवू शकेल अशी सुरक्षितता, सेल्सचा पॅटर्न सहज समजण्यासाठी किंवा व्यवसायाबाबत ठाम निर्णय घेता यावेत म्हणून ग्राफ आणि चार्ट, डॅशबोर्डिंग आणि MIS रिपोर्टिंग, दैनंदिन कामकाजाचे योग्य नियोजन व्हावे म्हणून टास्क मेसेजेस आणि शेड्युलर, बल्क मेलिंग सोपे होण्यासाठी मेलिंग लिस्ट, माहिती आणि डेटा लॉस होऊ नये म्हणून कॉम्पॅक्ट बॅकअप आणि इझी रिस्टोर, गरज भासल्यास ऑडिटसाठी बदल केलेल्या किंवा काढून टाकलेल्या व्यवहारांची तपासणी आणि मागोवा घेणे म्हणजेच ट्रान्झॅक्शन हिस्ट्री ट्रॅकिंग, ऑनलाईन हेल्प कॅल्क्युलेटर अशा भरपूर सोयी सुविधा ॲक्मे इन्साइटमध्ये उपलब्ध आहेत. तर ज्वेलर बंधूंनो, आत्ताच आपल्या कापड व्यावसायिक मित्रांना जरूर सांगा की जून जुलै असे नव्या सीझनच्या तयारीसाठीचे महिने जवळच आहेत. तर लवकरात लवकर कपड्याच्या शोरूमच्या व्यावसायिक व्यवस्थापनासाठी ॲक्मे इन्साइट सॉफ्टवेअर बसवून टाका आणि नव्या जमान्याच्या कापड व्यवसायासाठी नव्याने तयार व्हा.